लुकाचे शुभवर्तमान याचा 17वा अध्याय। मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, ज्यामुळे लोक पाप करतील त्या येतीलच, पण ज्यामुळे ती येतात त्यांची केवढी दुर्दशा होणार। त्याने या लहानातील एकाला पाप कराव्यास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जातीची तळी बांधून त्या समुद्रात टाकावे, ह्यामध्ये त्याचे हित आहे। स्वतःकडे लक्ष द्या, जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्यास धमकावा, आणि जर तो पश्चाताप करतो तर त्यास माफ करा। जर तो दिवसातून 7 वेळा तुझ्या विरुद्ध पाप करतो आणि 7 वेळा तुझ्याकडे येतो व म्हणतो मी पश्चाताप करतो, तरीही तू त्यास माफ कर। मग प्रेषित प्रभू येशूला म्हणाले, आमचा विश्वास वाढव। प्रभू येशू म्हणाला, जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा असेल तर तुम्ही ह्या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, मुळासकट उपटून समुद्रात लावली जा, तर ते झाड तुमचे ऐकेल। तुमच्यापैकी असा कोण आहे की त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्यास म्हणेल, आत्ताच येऊन जेवायला बस, उलट माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर, आणि मग तू खा पी, असे तो त्यास म्हणणार नाही काय? ज्या गोष्टी करण्याबाबत तुम्ही नौकराला हुकूम करता ते केल्याबद्दल तुम्ही त्यास धन्यवाद म्हणता का? तुमच्या बाबतीतही तसेच आहे। जेव्हा तुम्हास करण्यास सांगितलेले सर्व कामे केल्यावर तुम्ही तसे म्हणाले पाहिजे, आम्ही कोणत्याही मनास लायक नसलेले नौकर आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे। मग असे झाले की तो यरुशलेम शहराकडे चालला असता शोमरोन व गालिल प्रांतातील सीमा ह्यामधून गेला। तो कोणा एका खेड्यात जात असता तेथे त्यास कुष्ठरोगाने ग्रस्त 10 पुरुष भेटले, आणि ते दूर उभे राहून मोठ्याने ओरडून म्हणाले, येशू स्वामी आमच्यावर दया करा। असे बोलून त्यांनी त्याच्याकडे आरोळी केली। जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला, जा आणि स्वतःला याजकांना दाखवा। ते याजकाकडे जात असतानाच शुद्ध झाले। तेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत, तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला। तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्यास नमन केले, तसेच त्याने त्याचे उपकार मानले। तो एक शोमरोनी होता। येशू त्यास म्हणाला, 10 जण शुद्ध झाले नाहीत काय? बाकीचे 9 जण कोठे आहेत? या विदेशी मनुष्याशिवाय कुणीही देवाचे गौरव करण्यासाठी परत आला नाही काय? तो त्यास म्हणाला, उठ आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे। पुरुषांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही। पहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाहीत, कारण देवाचे राज्य तर तुमच्यामध्ये आहे। शिष्यांना तो म्हणाला, मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसापैकी एका दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहाल, पण तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही। असे दिवस येतील आणि लोक तुम्हास म्हणतील, पहा तो तर येथे आहे, किंवा न पहा तो तेथे आहे। जेव्हा तुम्ही मला पाहण्यासाठी त्याच्यामध्ये जाऊ नका, कारण जशी वीज आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत चमकते, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे त्याच्या दिवसात होईल। पण पहिल्याने त्याने खूप दुःख भोगावे व या पिढीकडून नाकारले जावे याचे अगत्य आहे। जसे नोहाच्या दिवसात झाले तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात पण होईल। नोहाने तारावर प्रवेश केला आणि मग महापूर आला व त्या सर्वांचा नाश झाला। त्या दिवसापर्यंत ते खात पित होते, लग्न करून घेत होते आणि लग्न करूनही देत होते। त्याचप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले तसे होईल। ते खात होते, पित होते, विकत घेत होते, विकत देत होते, लागवड करीत होते, बांधित होते। पण ज्या दिवशी लोट सदोम सोडून बाहेर निघाला त्या दिवशी आकाशातून आग व गंधक याचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला। मनुष्याचा पुत्र प्रगट होण्याच्या दिवशी असेच घडेल। त्या दिवशी जर एखादा छतावर असेल व त्याचे सामान घरात असेल तर त्याने ते बाहेर काढण्यासाठी घरात जाऊ नये। त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये। लोटाच्या पत्नीची आठवण करा, जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपला जीव गमावेल, आणि जो कोणी आपला जीव गमविल तो त्यास वाचविल। मी तुम्हाला सांगतो, त्या रात्री बिछाण्यावर दोघे असतील, त्यांच्यामधून एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल। 2 स्त्रिया दळण करत असतील तर त्यांच्यापैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल। शेतात दोघे असतील, एकाला घेतले जाईल व दुसऱ्याला ठेवले जाईल। शिष्यांनी त्यास विचारले, कोठे? प्रभू येशूने उत्तर दिले, जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील।